la dusra anda. Bharatani Marla Chikka. Aplya best Marathi showar. Ani best Marathi RJ-var. Manjit, morning number one. Sangram Barobar. Sangram Barobar.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. तुम्ही टी ट्वेंटीची काल फायनल बघितले असेल तर तुम्हाला एक जाणवलं असेल, विनिंग टीमच्या छातीवर काय लिहिलं होतं, काय लिहिलं होतं विनिंग टीमच्या छातीवर, काय लिहिलं होतं. 93.5 रेड एफ एम बजाते राहो. लिहिलं होतं की नाही तुम्ही आता कन्फ्यूज व्हाल की अरे पण आपण रायझिंग पुणे सुपर चॅन्सचे पार्टनर होतो आणि मग रेड एफ एमचा हा पूर्ण शिक्का लावल्यासारखा सनरायझर्स हैदराबादवर कसा काय होता वगैरे. कॉम्प्लिकेटेड आहे पण ती टीम मेनली आपली आहे, म्हणजे अगदीच आपली आहे हैदराबादची जी टीम आहे ती. आणि अर्थात पुण्यात काही होत असेल, महत्वाचं होत असेल, मोठं होत असेल तर तिथे पार्टनर रेड एफ एमच असणार, मीच असणार, अजून कोण असणार. कालचा पूर्ण फील त्या स्टेडियममधनं ग्राउंडमधनं हा असा मिळत होता. आमची पोट्टी पाटी तिथे बसून हे बघ हे सगळे आवाज नुसतं पब्लिकचे रेकॉर्ड करतोय. फुल धमाल, वेड लागलं. अर्थात बँगलोरची टीम रडकुंडीला आलीच पण त्याहून जास्त बँगलोरचे फॅन्स. मला थोडीशी अतिशोक्ती वाटते पण ऐका ना काय झालं ते.
Right here from the Chinnaswamy Stadium from Bangalore, this is RJ Rakesh going live.
हा अर्थात माझाच पोट्टा आहे.
Must tell you, we are at the verge of creating history. Bangalore versus Hyderabad. It's literally a challenge between Bengaluru's Ragi Mudde versus Hyderabad Biryani. Which is going to be taking the upper hand? Huge score, but it's Chris Gayle and I'm making it look so easy.
मला एक कळत नाही रे, तू रेडिओ जॉकी आहेस, तू अगदी कॉमेंटेटर झाल्यासारखं का बोलतोय असो. कवी कवी जस्ट बिट चार गाणे चिपके. मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.